नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी योगेश जोशी तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन हांच्या अध्यक्षतेखाला भाजपा राज्य कार्यकारिणीची बसका आयज पणजेत जाली. फाल्यां संवसारीक योग दिसाच्या फाटभुंयेर राज्यातल्या 12 म्हालांनी योग दिसाची कार्यावळ जातली अशी माहिती गोंयचे खेळां मंत्री रमेश तवडकर हांणी दिल्या. फाल्यां जावपी रीनीट परिक्षे खातीर गोंय सरकार पुराय तरेन सज्ज जालां. कदंबा वाहतूक महामंडळान वेगवेगळ्या परिक्षा केंद्रांचेर रीनीट परिक्षा दिवपी विद्यार्थ्यां खातीर कदंबा बस सेवेची वेवस्था केल्या. आतां पुराय खबरो. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन हांच्या अध्यक्षतेखाला भाजपा राज्य कार्यकारिणीची बसका आयज पणजेत जाली. या वेळार गोंय भाजपाच्या उदरगतीच्या कामाचो नियाळ मंत्री मुरुगन हांणी घेतलो. केंद्र सरकारच्यो येवजण्यो नागरिकां मुखार पावयात, 40 मतदारसंघात भाजपाचे संघटन घटमूट करात, तशेंच 2027 विधानसभा वेंचणुकेंत भोवमतान भाजपाचे सरकार वेंचून हाडपाक तळागळांतल्यान काम करात अशें मंत्री एल मुरुगन हांणी भाजपाच्या कार्यकर्त्यांकडेन मागले. भाजपा सगळ्या 40 मतदारसंघांनी आपली संघटना घटमूट करपाक लागल्या. आम्ही सगळ्या 40 मतदारसंघांनी लढो दितले. युतीचो निर्णय उच्च कमांड योग्य वेळार घेतले. सुमार 10 मतदारसंघ आसात जंय आमची संघटना आनीक घटमूट करपाची गरज आसा आनी ते जातले. 2027 वर्सा 30 सुवातो जिखपाचो आमकां विश्वास आसा अशें गोंय भाजपा प्रदेश अध्यक्ष दामोदर नायक हांणी सांगले.
आमचे 2027 जावपाक आसा, तातूंत कला उत्तर सज्ज वा ह्या मंत्रा सकट आमी ठराव मांडलो आनी तो ठराव मांडपी श्री विश्वजीत राणे हेल्थ मिनिस्टर हांच्यानी मांडलो आनी ताका अनुमोदक दिवपी संकल्प आमोणकर बाब आशिल्ले आनी त्याच बरोबर श्रीमती दिल्या लोबो हांच्यानी तांकां दुसरे अनुमोदक म्हणून मान्यता दिली. येणाऱ्या 2027 हो नारो हो आम्ही गट धरून कार्यकर्त्या कडेन पर्यंत पावप किंबहुना दिसत कित्याक आमी सगळे कडेन 40 मतदारसंघात आमचे संघटन जे आसा ते पूर्णपणे गट करून 40 मतदारसंघ भक्कम करपाचे आमची मोग आसा ते आमी फुडवेली.
हे बसके उपरांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदे वेळार ते उलयताले. या वेळार अक्षय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक, राज्यसभेचे खासदार सदानंद शेतानावडे, पक्षाचे फुडारी सिद्धार्थ कुंकळकार, सर्वानंद भगत तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिले. या वेळार मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत, खासदार श्रीपाद नायक, सदानंद शेतानावडे तशेंच हेर मानेस्तांची उलोवपां जाली. उत्तर आनी दक्षिण गोंया सयत कुशावती जिल्ल्यांत भाजप संघटन घटमूट करप हाचेर भर दिवपाचो निर्णय या वेळार जाला. गेल्या वेळार मतदारसंघ फेररचणूक केल्ल्यान दक्षिणेंतल्या कांय मतदारसंघांनी वेंचून येवपाक धपको बशिल्लो. मात 2027 विधानसभा वेंचणुकेंत हे मतदारसंघ जिखपाक पुराय नेटान भाजप संघटन काम करतले अशें प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक हांणी म्हळां. फाल्यां संवसारीक योग दिसाच्या फाटभुंयेर राज्यांतल्या 12 म्हालांनी योग दिसाची कार्यावळ जातली अशी माहिती गोंयचे खेळां मंत्री रमेश तवडकर हांणी दिल्या. फीट इंडिया सयत फीट गोवा करपाची मोख दवरतना अंदू 2,00,000 परस चड नागरीक योग दिसाच्या कार्यावळींत वांटो घेतले अशें मंत्री रमेश तवडकर हांणी म्हळां. फाल्यां डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमाचेर सकाळीं 5:30 योग दिसाची मुखेल कार्यावळ जातली. ह्या वेळार व्हिडियो कॉन्फरन्सिंगाच्या माध्यमांतल्यान प्रधानमंत्री योग दिसाचो संदेश योग दिसाच्या कार्यावळींत वांटो घेतिल्ल्यांक दितले अशी माहिती मंत्री रमेश तवडकर हांणी दिल्या.
योगा डे संपूर्ण भारतभर त्या निमित्यान आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी हे आमकां संबोधित करतले. तांणी जे मिशन आमच्या समोर दिल्ले आसा इंडिया तशेंच आमचे गोंयचे मुख्यमंत्री फीट गोवा मुवमेंटा अंतर्गत आमी ही सगळी तयारी करता. संपूर्ण गोंयभरातले एनजीओस, गोंय सरकार ते सगळी खाती मिळून आमी लागले एक संकल्प केल्लो आसा. 2,00,000 लोक योगा प्रत्यक्ष पार्टिसिपेट जातले. एज ए स्पोर्ट्स मिनिस्टर म्हणजे हांव आवाहन करता की सगळी सगळ्यांनी ह्या फीट इंडिया मुवमेंटाक सहभागी जावचे.
फाल्यां आंतरराष्ट्रीय योग दिसाच्या फाटभुंयेर सरकारी तशेंच अनुदानीत शाळांतल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी तशेंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी योग दिसाच्या कार्यावळींत व्हडा संख्येन वांटो घेवचो अशें राज्य शिक्षण संचालनालयान आवाहन केलां. ह्या वर्साचो आंतरराष्ट्रीय योग दीस आयतार आशिल्ल्यान जांकां शाळेंत वचून ही कार्यावळींत सहभागी जावप शक्य ना तांणी आपल्या घरा लागीं आशिल्ल्या खंयच्याय सोयीच्या सुवातेर वचून ह्या कार्यक्रमांत वांटो घेवचो अशें ह्या परिपत्रकांत म्हळां. देश पावण्यावेली मुखेल योग कार्यावळ सकाळीं 6:00 सुरू जातली आनी मागीर सकाळीं 6:30 प्रधानमंत्र्यांचे देशवासियांक उद्देशून उलोवप करतले. जे कर्मचारी वा शिक्षक आपल्या शाळे भायर ह्या कार्यावळींत वांटो घेतले तांणी थंयच्या आयोजका कडल्यान उपस्थिती वा वांटेकार प्रमाणपत्र घेवप गरजेचें आसा. हें प्रमाणपत्र सोमार 22 जून 2026 दिसा आपल्या शाळा प्रमुखांकडे जमा करचे पडटले अशें शिक्षण संचालनालयान कळीत केलां. भलायकी निरोगीपण आनी समग्र जिणेच्या राज्यव्यापी उत्सवात आंतरराष्ट्रीय योग दीस 2026 गोयच्या सगळ्या 12 तालुक्यांनी 21 जून 2026 दिसा मनयतले. सगळ्या थरातल्या नागरिकांक योग कार्यावळींनी वांटो घेवपाक आनी योगाच्या अभ्यासावरवी भलायकेन भरिल्ली जीण पद्दत आपणावप प्रोत्साहन दिवप हो ह्या उपक्रमाचो हेत आसा. खेळा आनी युवा वेव्हार संचालनालय, आयुष मंत्रालय, गोंय खेळा प्राधिकरण, शिक्षण संचालनालय आनी राष्ट्रीय आयुष मिशन, राज्य आयुष सोसायटी गोंय हांच्या जोडपालवान ही कार्यावळ घडोवन हाडल्या. ह्या कार्यावळीक मुखेल सोयरे म्हूण मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हाजीर आसतले. तशेंच केंद्रीय वीज आनी नवकरणीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक, खेळा आनी युवा वेव्हार मंत्री डॉ रमेश तवडकर, गोंय सरकारचे मुखेल सचीव आयएएस डॉ व्ही कांदवेलू, संतोष सुखदेवे आयएएस सचीव खेळ आनी खेळा आनी युवा वेव्हार संचालक आनी गोंय खेळा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक डॉ अजय गावडे हाजीर रावतले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. डॉ पद्म गुरमेट हे भारताच्या आयुष मंत्रालया अंतर्गत आशिल्ल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोवा रिगपाचे संस्थापक संचालक आसात. डॉ गुरमेट हांनी सोवा रिगबाग पद्दतीक आयुष मंत्रालयाच्या कक्षेत हाडून एका संशोधन संस्थेची शुन्यातून उभारणी करपाक आणि हिमालयातल्या या उपचार पद्दती खातीर भारताच्या वतीन युनेस्को कडे नामांकन सादर करपाच्या प्रक्रियेचे फुडारपण करपाक महत्वाची भूमिका साकारल्या. हे पारंपारीक परवड पद्धतीचो सांबाळ करपाच्या वावराक लागून तांकां हे वर्साचो भारताचो सर्वोच्च नागरी भोवमान पद्मश्री फावो जाला.
It was quite challenging to us to revive the system initially. It was quite suffocating to convince our own people that it is Indian heritage. So Zorikpa used to be the last option for any student. The system was dying. In 2014, I got a press release from Chinese embassy in India, where they have clearly mentioned that China will claim for Tibetan medicine in UNESCO as intangible cultural heritage of China.
फाल्यां जावपी रिनीट परिक्षे खातीर गोंय सरकार पुराय तरेन सज्ज जाला. दक्षिण गोंयच्यो जिल्ह्याधिकारी एग्नाक्लिटस हांणी परिक्षेच्या तयारेचो नियाळ घेतलो. परिक्षेच्या दिसा कसलीच आडखळ येवची न्हय आनी उमेदवारांक कसलो त्रास जावचो न्हय हे खातीर जिल्हो प्रशासनान जायती पावलां उखल्ल्यात. कदंबा वाहतूक महामंडळान वेगवेगळ्या परिक्षा केंद्रांचेर रिनीट परिक्षा दिवपी विद्यार्थ्यां खातीर कदंबा बस सेवेची वेवस्था केल्या. विद्यार्थ्यांक वेळेर पावपाक मदत जावची म्हणून ही बस सेवा सकाळी 9:30 सुरू जातली. कदंब येरादारी महामंडळान दिव्यांग व्यक्तीं खातीर आपली फुकट प्रवास येवजण आता आंतरराज्य बस सेवा खातीरूय लागू केल्या. पयली ही सवलत फकत गोंया भितर चलपी बस पुरतीच मर्यादीत आशिल्ली, पूण नवी सुविधा 1 जुना सावन अंमलात आयल्या. ह्या निर्णयाक लागून गोंया भायर उपचार, शिक्षण आनी खाजगी कामां खातीर वचपी दिव्यांग व्यक्तींक व्हड प्रमाणांत लाव जातलो. ह्या येवजणे अंतर्गत खंयच्याय दिव्यांग व्यक्ती कडेन सरकारी दिव्यांग प्रमाणपत्र वा वळखपत्र आसप गरजेचें आसा. केंद्र सरकारच्या कायद्या प्रमाण महामंडळ हेर राज्यांतल्या प्रवाशांची अपंगत्व प्रमाणपत्राय मान्य करतले, देखून गोंया भायर पावतल्या बिगर गोंयकार प्रवाशांकय हो लाव मेळटलो. सरकारी यंत्रणेन दिल्ले खंयचेय वैध दिव्यांग प्रमाणपत्र मानून घेतले आनी हेर खंयच्याय राज्यातलो प्रवासी जर आमच्या बसीन प्रवास करता आनी ताचे कडेन योग्य कार्ड आसा जाल्यार ताका ही सवलत मेळटली. ह्या येवजणे खातीर दर एका आंतरराज्य KTC बशींत 2 सीट राखून दवरले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज आपलो 68वो वाढदीस मनोवपाक ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यात आपल्या पहाडपूर या गावांत पावली. थंय थळाव्यांनी तांकां उमेदीन येवकार दिलो. राष्ट्रपतींचे आगमन जाले उपरांत ओडिशाचे राज्यपाल हरिबाबू कंभमपती आनी मुख्यमंत्री मोहन चरण मांझी हांणी तांकां येवकारले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पहाडपूर पावल्यात. राष्ट्रपती आनी ते एकठांय या गावांत भेट दिली आनी संथाली जाहिरा आनी हो जाहिरा या पवित्र उपमानांत प्रार्थना केली. उपरांत ओडिशा सरकारच्या कार्यकाळाक 2 वर्सां पुराय जाल्ल्या निमतान रायरंगपुरांत आयोजित एका व्हड भौशीक कार्यक्रमात राष्ट्रपती आनी प्रधानमंत्र्यांनी वांटो घेतलो. प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूक वाढदिसाची परबी दिल्या. आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांच्या अध्यक्षतेखाला भाजप राज्य कार्यकारिणीची बसका आज पणजीत झाली. फाल्या संसारिक योग दिसाच्या फाटभुयेर राज्यातल्या 12 म्हालांनी योग दिसाची कार्यावळ जातली अशी माहिती गोयचे खेळामंत्री रमेश तवडकर हांणी दिल्या. फाल्यां जावपी रिनीट परिक्षे खातीर गोंय सरकार पुराय तरेन सज्ज जाला. कदंबा वाहतूक महामंडळान वेगवेगळ्या परिक्षां खातीर रिनीट परिक्षा दिवपी विद्यार्थ्यां खातीर कदंबा बस सेवेची वेवस्था केल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. नमस्कार.